यहेस्केल अध्याय 5। मग मानवाच्या मुला स्वतःसाठी नाव्याच्या वस्त्रासारखी धारदार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे दाढीचे मुंडन कर, केस ताकडीत मोजून त्याचे वाटप कर। वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्यभागी जाळून टाक आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल। थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक, काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्रायलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल। परमेश्वर देव म्हणतो, ही यरुशलेम नगरी जी इतर राष्ट्रामध्ये आहे, जेथे मी तिला स्थापिले आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजूने वेढिले आहे, पण तिने वाईट आचरण करून इतर देशाहून माझा अधिकार केला आहे आणि त्यांनी माझ्या न्यायपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे। म्हणून परमेश्वर देव असे सांगतो, तुम्ही आजूबाजूच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात, तुम्ही सभोवतालाच्या देशाहून अधिक माझ्या फरमानाचे पालन केले नाही। म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो, पहा, मीच तुमच्या विरोधात काम करेल। तुम्हास केलेले शासन हे आजूबाजूच्या देशाच्या डोळ्यात देखत तुम्हावर होईल। तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे मी आजवर केले नाही आणि करणार नाही असे मी तुझ्यासोबत करेल। तथापि बाप मुलांना आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे। तुमच्या उरलेल्या अंशांना चारही भागात फेकून देईल। म्हणून जसा मी राहिलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत, म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही। घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन। तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ, भूकमरी, स्वभावताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील। सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिछा करील, तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल। परमेश्वर देव हे सर्व त्यांच्या विरोधात आवेशाने म्हणाला, तुझ्या आजूबाजूच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन। जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पाहतील। यरुशलेमच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावणीचा इशारा असेल, त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल। त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो। तुमच्यातच कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल, मी तुमचा विध्वंस होईल। त्यांच्यावरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेल। दुष्काळ रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्तीहीन व्हाल। साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन असे परमेश्वर देव म्हणतो।